अयो संग्रामाला
नमस्कार आणि राम राम. मी आपला होस्ट संग्राम. संग्रामचा कट्टा या आपल्या पॉडकास्टमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. जर आपण आपला पॉडकास्ट अजून सबस्क्राईब किंवा फॉलो केला नसेल तर लवकरात लवकर फॉलो किंवा सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन अपडेट्स किंवा नवीन कथा कविता आपल्याकडून मिस होणार नाहीत. थेट जाऊया कथेकडे. कथेचं नाव आहे टिकटॉक टिकटॉक. कथेचं नाव आहे टिकटॉक 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 टिक. भिंतीवरील घड्याळाच्या काट्यांचा आवाज स्पष्टपणे मला ऐकू येत होता. रात्रीचे 3 वाजून गेले होते आणि भिंतीवरील एक पाल आपल्या भक्ष्यावर दबा धरून होती, पण त्या भक्ष्याला बिचारायला त्याची जरासुद्धा कल्पना नव्हती. बाहेर कुत्र्यांचे आरडणे ते काय नेहमीचेच होते, पण आजचं त्यांचं आरडणं मला काहीसं कुत्सितच वाटत होतं. जणू ते काय माझ्यावरच हसत होते. माझ्या एका हातात एक धारदार सुरा आणि दुसऱ्या हातात माझा आयफोन घेऊन मी बिछाण्यावर तशीच पडले होते केव्हाची, गरागरा फिरणाऱ्या त्या पंख्याकडे पाहत. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी किंचितही पापणी न हलवता एकटक त्याच्याकडे पाहत. घ्यावी एक दोरी आणि लटकावे हातपाय झाडीत त्या पंख्याला, की फिरवावा तो चाकू आपल्या मनगटावरून, निकाढावा त्या चिळ पिचकारी सरशी बाहेर थेंब अन थेंब तो रक्ताचा लाल भडक नी गरमागरम. दुविधेचे काहूर जणू असे काही मनामध्ये माजले होते की अकल्पित रात्रीनंतरची ती प्रसन्न सकाळ पुन्हा उजाडेल की नाही याची थोडी शंकाच वाटत होती. मृत्यूच्या बाता करणे, त्याच्या वच्यता करणे जितके सोपे तितके त्या स्कवटाने अवघड. हो, हातात फास किंवा सुरा असताना देखील. 11 वाजता तो कॉल आला नसता तर आता ही कृतिका आपल्या बॉयफ्रेंडसोबत रोजच्या गप्पा मारून शांतपणे झोपली नसती का? आणि आता बसले आपल्याच दुष्कर्माचे पाठ इतरांना पढवत, हतबल आणि हताश होऊन. तसेही सिद्धांतचे 50 कॉल येऊन गेले असतील आतापर्यंत. अब्रू न लुटताच नग्न देहाची जी लफ्तरे अंतरजालावरती जर लटकत असतील आणि त्याची थोडीसुद्धा पुसटशी कल्पना नसलेली मी हे काय करून बसली याचाच विचार करीत पडून होते. काय पुसटशी ही कल्पना नव्हती? यू ब्लडी होर कृती. आणि काय ग? तर म्हणे अब्रू न लुटताच. हं, चालली असते तुला अब्रू लुटलेली? तुझ्या मुलायम देहाचे तोडलेले लचके आणि यौवनाची झालेली ती विटंबना चालली असती? केली असतीस सहन की खेळत बसली असतीस हातात नुसता सुरा घेऊन आपल्याच विचारांशी, की लढली असतीस बाहेरील त्या असुरांशी? सांग यू फकिंग होर. आतापर्यंत मी स्वतःला शिव्यांची अगदी लाखोली वाहिली होती. अवघड जाग्याचं दुखणं ना कुणाला सांगता येत होतं ना कुणाला दाखवता येत होतं. सिद्धांतला बोलू? नको नको. पण तो तर बॉयफ्रेंड आहे माझा. असला तरी हे ऐकून तो तुझा एक्स होईल हे नक्की? नाही, मला त्याला नाही गमवायचं आहे. मग हे कांड करण्याआधी तुला सुचायला हवं होतं. मी पुन्हा पुन्हा स्वतःशीच बोलत होते. आई वडिलांना तरी मी कोणत्या तोंडाने बोलणार होते. 11 वाजता मला माझ्या जिवलग मैत्रिणीचा कॉल आला होता. म्हणाली माझे व्हिडिओज पॉन साईटवरती झळकत आहेत म्हणून. क्षणभर विश्वासच बसला नाही. वाटलं कुणीतरी चेष्टा करत असावं. पण नंतर आठवलं मला मधल्या काळातील मीच केलेली कांड. कांड नाही म्हणू तर काय म्हणू? माझ्यासारखी मुलगी असं काही करू शकेल याची माझ्या परिचयातील कुणालाच खात्री वाटणार नाही. पण नेमकं साध्य काय करायचं होतं मला? सौंदर्य ते तर कुठून भरलं होतं की माझ्यात. मग ग्लॅमर नव्हतं माझ्याकडे. हो, पण तू तर काय हिरोईन पण नव्हतीस. आजकालच्या टिकटॉक आणि इन्स्टाच्या जमान्यात कुणाला बनायचं आहे हिरोईन? मलाही नव्हतं बनायचं, पण त्यांच्यापेक्षा कमीही नव्हतं बनायचं. मग बनलीस? मी परत स्वतःशीच पुटपुटत होते. आसवांनी ओथंबून वाहणाऱ्या डोळ्यांच्या पापण्या एकदाच्या मी घट्ट मिटल्या आणि सुरू झाला माझ्या नयनपटलांवर मागील वर्षभराचा माझा डार्क सिनेमा. काळ्या कृत्यांचा आणि काहीशा अश्लीलतेचा डार्क सिनेमा। माझे फ्रेंड सर्कल मला टिकटॉक क्वीन म्हणायचे। टिकटॉकचं एक चॅलेंजही मी कधी मिस केलं नव्हतं। सकाळ दुपार संध्याकाळ सतत व्हिडिओज टाकत राहायचे। एक दोन व्हिडिओज व्हायरल झाले आणि माझे फॉलोअर्स झपाट्याने वाढू लागले। सगळं काही सुरळीत सुरू होतं। व्हिडिओज बनत होते, शेअर केले जात होते, व्हायरलही होत होते, फॉलोअर्स मिळत होते आणि पैसा पैसा अपेक्षेपेक्षा जास्तच मिळत होता। एखाद्या बॉलिवूडच्या हिरोईनप्रमाणे मला स्वतःला वाटत होतं, किंबहुना माझे फॉलोअर्स मला तशी वागणूक देत होते। मग तो दिवस उजाडला आणि टिकटॉक बॅन झालं आणि 5 लाखांची फॉलोअर्स असलेली मी अचानक शून्यात गेली, नैराश्याने वेढलं। वास्तविक पाहता सगळ्या भौतिक गोष्टी जिथल्या तिथे होत्या। धक्का लागला होता तो माझ्या इंटरनेटवरील अस्तित्वाला, माझ्या आभासी ओळखीला। परत सुरुवात करायला माझ्याकडे इन्स्टावर तितके फॉलोअर्स नव्हते, पण मी तिथेही आजमावून पाहिले, हार नाही मानली आणि खूप मेहनत करूनही म्हणावे तितके फॉलोअर्स काही मिळाले नाही। कदाचित माझ्या खऱ्या अस्तित्वाला असा धक्का लागला असता तर मी इतकं क्वचितच मनाला लावून घेतलं असतं जितकं मी माझ्या आभासी अस्तित्वाला धक्का लागल्यावर लावून घेतलं होतं। आणि एके दिवशी मला आला एक मेल बाहेरील देशातून। भारतात राहून टिकटॉकसाठी व्हिडिओज पाठवून त्यातून कमाईची ऑफर होती। त्यात काहीतरी फसवणुकीचा मेल वगैरे असेल म्हणून मी काही दिवस त्याच्याकडे निव्वळ दुर्लक्ष केलं होतं। पण त्यांच्या सततच्या तशा मेल्सनी एक दिवस त्यांनी मला आपल्या जाळ्यात ओढलंच। शिवाय मलाही होता हव्यास ग्लॅमरचा। ते मला परदेशातून व्हिडिओसाठी थीम द्यायचे आणि मी त्यांना व्हिडिओज बनवून पाठवायचे व त्या बदल्यात ते मला आता पूर्वीपेक्षा जास्त मोबदला द्यायचे। काही दिवस असे चालल्यानंतर एके दिवशी त्यांनी मला काही अंतर्वस्त्रे पाठवली, लॉन्जेरीज, आणि ती घालून मला व्हिडिओज बनवून पाठवण्यास सांगितले। मला जरी हा प्रकार तेव्हा काहीसा वेगळा वाटला असला तरीही आपले व्हिडिओज आपल्या इथे पाहिले जात नसल्याने मीही तयार झाले। शिवाय त्यांनीही एका अंतर्वस्त्राच्या ब्रँडिंगसाठी हे असल्याचे नमूद केले होते। त्यामुळे त्यानंतर मला तसे व्हिडिओज त्यांना पाठवणे काही अवघड गेले नाही, न मी कसला त्यावर आक्षेप घेतला। बाहेर हे सगळं स्वीकारलं जात असल्यामुळे मीही मग अर्धनग्न व्हिडिओंना हळूहळू कम्फर्टेबल झाले होते। पण या सर्व गोष्टी मी माझ्या बॉयफ्रेंड आणि घरच्यांच्या न कळत करत होते। कदाचित मी याची कुणाला तरी साधी कल्पना जरी दिली असती तरी आजची परिस्थिती बदलता आली असती। पण एके दिवशी त्यांनी मला एका वेगळ्या ॲप आणि त्यावरच्या एका ब्रँडसाठी काही न्यूड व्हिडिओज पाठवण्याची मागणी केली। पण मीही तितकी काही दूध खुळी नव्हती बरं। मीही मग नकार दिला आणि मग सुरू झाला तो प्रकार ब्लॅकमेलिंगचा। एकतर आधीच त्यांच्याकडे माझे अर्धनग्न व्हिडिओज होते आणि त्यांना पकडून ते मला सतत ब्लॅकमेल देखील करत होते। माझे पैसेही बंद झाले, उलट माझ्याकडून त्यांच्या सतत पैशाच्या मागण्या सुरू झाल्या व मला जाणीव झाली की मी एका मोठ्या कांडात अडकले आणि माझ्यासारखे अजून कितीतरी जणी यामध्ये अडकले असतील, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असतील, त्या चार चौघात तोंडही दाखवण्यास योग्य उरल्या नसतील। किती जणींनी तरी मग आपल्या जीवाचं काही बरं वाईट देखील करून घेतलं असेल। मी मिटलेले डोळे सावकाश उघडले। घड्याळात आता पहाटेचे 5 वाजणार होते। भिंतीवरील ती पाल आता तिथे नव्हती, मात्र तिचे भक्ष तिथेच होते अजून। पण मी नाही माझ्या जीवाचं काही बरं वाईट करणार। आय विल फाईट बॅक, मी लढणारच, मनातल्या मनात मी काहीही बडबडत होते। हातातला तो सुरा केव्हाचाच गळून पडला होता। इतक्यात माझा आयफोन व्हायब्रेट होऊ लागला। सिद्धांत होता कॉलवर। हॅलो, तो पलीकडून म्हणताच मी म्हणाले, आय गॉट मॉर्फ्ड सीड, आणि माझ्या मनाचा बांधस फुटला। मी रडू लागले, अगं रडू नकोस प्लीज, वी विल सॉर्ट दीज थिंग्स आउट, डोंट वरी. आणि त्यासाठीच मी रात्रभर तुला कॉल करीत होतो. तो मला धीर देत म्हणाला आणि मला जीवाजीवाल्यासारखे वाटले. सी यू सून म्हणून त्याने कॉल ठेवून दिला. मी बिछाण्यावरून उठून बाहेर आले, तोंडावर गार पाणी मारले आणि समोरील आरशात पाहत म्हणाले, आय विल पे फॉर माय सिन्स, मला माझ्या पापांचे प्रायश्चित्त घ्यायलाच हवं. पडदे बाजूला सरून मी गॅलरीत आले. पूर्वेला नव्या पहाटेची चाहूल लागलेली नजरेस पडत होती. पक्ष्यांची आपल्या घरट्यात कुजबूज सुरू झाली होती. हातातील आयफोनवर मी बाबांचा नंबर डायल केला आणि फोन कानाशी धरला. मी म्हणाले, बाबा. माझ्या आयुष्यात जे काही घडलं होतं ती एक काळी रात्र होती आणि समोर एक नवी पहाट माझी वाट पाहत होती. संघर्षाची पहाट, कसोटीची पहाट, कदाचित वेदनेची आणि अपमानाची देखील, पण एका नव्या सुरुवातीची, नव्या उमेदीची, नव्या लढाईची. समाप्त. तर कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्याला ही कथा बाकीच्या प्लॅटफॉर्म्सवरती ऐकायची असेल तरीही मी ती लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आपल्या मित्रांमध्ये त्या लिंक शेअर करा. आपल्या मित्रांना पण चॅनल किंवा आपला पॉडकास्ट फॉलो किंवा सबस्क्राईब करायला सांगा. लवकरच भेटू एका नव्या एपिसोडसोबत. तोपर्यंत मी संग्राम घेतो आपला राम राम.
आलं
अयो संग्राम आला.